ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್. इंडोनेशियाई प्लांटेशन फर्म ऊस परिसरामध्ये विस्तारणार. इंडोनेशियाई सरकारच्या स्वामित्ववाल्या प्लांटेशन फर्म पीटी पेरेकेबुनन नुसंतरा घरगुती साखरेच्या मागणीला पूर्ण करण्यासाठी आपल्या ऊस क्षेत्राला 60,000 ते 70,000 हेक्टर पर्यंत विस्तारण्याची योजना त्यांनी बनवली आहे. पीटीपीएनचे सीईओ मोहम्मद अब्दुल गनी यांनी बुधवारी संसद मध्ये फर्मच्या विस्ताराच्या योजनेची माहिती दिली. मार्च मध्ये या क्षेत्राचा आकार 62,583 हेक्टर इतका होता. विस्तारीकरणासाठी वानिकी फर्म पेरुथानी रियायत क्षेत्राचा उपयोग केला जाईल. इंडोनेशिया चीन नंतर जगातील सर्वात मोठा साखर आयातक देश आहे आणि 2019 पर्यंत 443,569 हेक्टर ऊसाची शेती केली होती.